ओ वाड्याच्या दुसऱ्या भागाला दुसऱ्या भागाला दुसऱ्या भागाला दुसऱ्या भागाला शाहिरी साज चढविला शाहिरान साज चढविला शाहीर विजय गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला गिरहाजी
गातो पोवाड्याला गिरहाजी गातो पोवाड्याला गिरहाजी
शिवाजी राजांनी त्या खानाच्या शामियान्यामध्ये प्रवेश केलेला आहे. शिवाजी राजाला पाहताच अफजल खान उठून उभा राहिला आणि शिवाजी राजाला आलिंगन दिलं. पण शिवाजी राजाची उंची खानाच्या छातीपर्यंत होती. आलिंगन दिलं खानाला दिलं खानाला आलिंगन दिलं खानाला दिलं खानाला बगलत दाबलं शिवाजीला बगलत दाबलं शिवाजीला काट्यारीचा वार तो केला वार तो केला गिरहाजी
वार तो केला गिरहाजी वार तो केला गिरहाजी
खानाची कट्यारच्या शिवाजी राजाच्या पाठीवर बसतात खर खर करत कट्यार पार शेवटपर्यंत घुसली गेली. पण अंगामध्ये चिलखत असल्यामुळं शिवाजी राजे वाचले आणि राजाने आपली वाघ नख त्या खानाच्या पोटामध्ये खुपसावली. खान ओरडला दगा दगा बाजूनी माणसं पळत आली. एकच हंगामा झाला. अफजल खान ठारतो झाला ढारतो झाला अफजल खान ठारतो झाला ठारतो झाला आनंद सर्व मावळ्याला सर्व मावळ्याला गिरहाजी
सर्व मावळ्याला गिरहाजी सर्व मावळ्याला गिरहाजी.
अशा रीतीनं शिवाजी राजानं आपल्या आयुष्याचा बराच कालावधी गेल्यानंतर हा पराक्रम घडून आणला होता. अरे पण ह्या पराक्रमाच्या अगोदर कित्येक शिवाजी राजाचे असे प्रसंग आहेत ते रोमहर्षक आहेत. आणि त्यातलाच एक मुद्दा मी आपणा समोर सादर करत आहे. या शिवाजी राजाने संघटना बांधली हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रीची इच्छा आणि म्हणून शिवाजी राजाने हे आपले सवंगडी मावळे गोळा केले आणि या रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की सकाळचा तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि मरायचा तर या हिंदवी स्वराज्यासाठी अशी शपथ शिवाजी राजाने घेतली. आणि त्यावेळेला राजांचं वय तरी किती 14 वर्षाचे शिवाजी राजे. पण त्यावेळी 14 वर्षाच्या त्या शिवाजी राजाने अरे मोठ्यालाही शर्मेनं मान खाली घालायला लावी असं कौतुकास्पद एक कार्य केलं.